नमस्कार, उपासना या रेडिओ कार्यक्रमात श्रोत्यांनो आपलं हार्दिक स्वागत करतो. बायबलचा अभ्यासक्रम करणं म्हणजे जीवनाचं सत्य शोधून काढणं. समुद्रात खोलवर गेल्याशिवाय मोती मिळत नाहीत ना, त्याचप्रमाणे बायबलचा सखोल अभ्यास केल्याशिवाय आध्यात्मिक ज्ञान मोती मिळणार नाहीत. जगातील अनेक गोष्टींचा लोभ, मोह, लालसा आम्हाला वाटत असते, पण त्या मिळून देखील आमचा उद्धार होणार नाही. उद्धार होण्यासाठी प्रभू येशूची शिकवणच खूप महत्वाची आहे. उपासना कार्यक्रमात सहभागी होऊया या गीतासह.
आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, तू जो आमचा सृष्टीकर्ता आहेस, त्या तुझ्यासमोर आम्ही स्वतःला नम्र करीत आहोत. तू आमचा सांभाळ केलास, आम्हाला हे जीवन तू उपहाराच्या रूपात दिलेला आहेस, आम्ही तुझे आभारी आहोत. पवित्र प्रभू, जरी आम्ही चुकलो, तुझ्यापासून दूर गेलो, आम्ही तुला दुखवलं, तरी सुद्धा तुझं प्रेम आमच्यावर कमी झालेलं नाही. तरी सुद्धा तू आमचा सांभाळ केलेला आहेस, आमच्या सर्व गरजा पुरवलेल्या आहेत. आम्ही तुझे आभारी आहोत प्रभू. आमच्याजवळ शब्द नाही की कशाप्रकारे आम्ही तुझी स्तुती करावी. आज जेव्हा या जगात भयंकर संघर्ष आहे, भीतीपूर्ण वातावरण आहे, तेव्हा तू आमची काळजी घे. आम्हाला तू हिंमत दे प्रभू, आणि तुझ्यावर अधिक विश्वास ठेवून, पूर्ण भरोसा ठेवून आम्ही आपलं जीवन जगावं म्हणून तू आमची मदत कर. ज्या कुटुंबांमध्ये आज दुःख आहे, निराशा आहे, त्या ठिकाणी तू उपस्थित हो आणि त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची तू मदत कर. त्यांच्याशी तू बोल, त्यांना आपली शांती पुरव. जे आजारी आहेत, बिछाण्याला खिळलेले आहेत, वेदनांनी तळमळत आहेत, त्यांना स्पर्श कर आणि आरोग्य दे. आजच्या वचनाच्याद्वारे प्रत्येक व्यक्तीला तू आध्यात्मिक रूपाने आशीर्वादित कर. ही वेळ तुझ्या पवित्र हातात सोपवीत आहोत, तू आमच्या सोबत हो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागितले आहे म्हणून तो ऐक, आमेन. श्रोत्यानो, एहेस्केलचे पुस्तक ह्याच्या पहिल्या अध्यायाला आम्ही सुरुवात केलेली आहे. जर आपणाजवळ पवित्र शास्त्र बायबल आहे तर एस्केलचे पुस्तक उघडा, त्याचा पहिला अध्याय तिसऱ्या वचनात आम्ही वाचतो, खासद्यांच्या देशात खबार नदीच्या तीरी बुजीचा पुत्र एस्केल याजक याला परमेश्वराचे वचन स्पष्टपणे प्राप्त झाले. तेथे परमेश्वराचा वरदहस्त त्याचवर आला. देवाचे वचन स्पष्टपणे एस्केलाकडे आले. एस्केल हा लेवीच्या घराण्यातला किंवा वंशातला होता. स्पष्ट आहे की तो याजकाच्या घराण्यातला होता. बहुतेक कोहाथाच्या पुत्रांपैकी एक होता. तो बुजीचा पुत्र असल्याचे आपल्याला सांगण्यात येते. युफ्रेटिस नदीचा मुख्य कालवा म्हणजे खबार नदी होती. बहुधा त्या कालव्यातून तेथील जमिनीला पाणी पुरवठा होत होता. ह्यावरून स्पष्ट दिसतं की यहुदी बंदीवानांना या जमिनीची मशागत करण्यासाठी तेथे ठेवले होते. हा प्रदेश बाबिलोनापासून बराच दूर होता. म्हणून कदाचित एस्केल व दानियल यांना एकमेकांना भेटण्याची कधी संधी मिळाली नसावी. दानियलाने या प्रदेशाला कधी भेट दिली असेल, परंतु त्याला भेटण्याची परवानगी एस्केलला मिळाली नसावी. आपण एस्केलाच्या पहिल्या अध्यायातील चौथे वचन वाचूया. मी पाहिले तो उत्तरेकडून तुफानाचा वारा सुटला, तेव्हा एक विशाल मेघ येत असून त्यामध्ये लपेटलेला एक अग्निगोल होता. त्याभोवती प्रभा फाकली असून अग्नीच्या मध्यभागातून तृणमण्यासारखे तेज झळकत होते. उत्तरेकडून तुफानाचा वारा सुटला या वचनावरून अनेक लोकांनी अशी कल्पना करून घेतली आहे की उत्तरेकडे एक फार मोठी पोकळ जागा आहे आणि तेथे कुठे देवाच्या समक्षतेचे ठिकाण आहे. परंतु आमच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आम्हाला दाखवून दिले आहे की त्या भागात तारे असून तो भाग पोकळ नाही. तथापि उत्तर दिशा ही पवित्र शास्त्रात देवाच्या सिंहासनाकडे निर्देश करण्यासाठी वापरली आहे. यशयाचे पुस्तक 14 अध्याय आणि 13 वचनात आपण वाचतो, जो तू आपल्या मनात म्हणालास मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करेन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन. मला वाटतं श्रोत्यांनो की उत्तर ध्रुवाकडे निर्देश करण्याऐवजी आपण त्याही पलीकडे असलेल्या देवाच्या सिंहासनाकडे पहावे, कोणत्या एखाद्या दिशेकडे पाहू नये. कारण शेवटी ती जागा नक्की कुठे आहे हे तुम्हाला व मला समजण्यासारखे नाही. आम्हाला लुकृत शुभवर्तमान 21 अध्याय आणि 28 वचनात सांगण्यात आले आहे की तेव्हा तुम्ही वर पहा आणि आपली डोकी वर करा, कारण तुमची खंडणी जवळ आली आहे. आज आमचे लक्ष त्या दिशेकडे म्हणजे वरती केंद्रित व्हायला हवे. 75 स्तोत्राच्या 5-7 या वचनांमध्ये आपण वाचतो, तुम्ही आपले शिंग उंच करू नका, ताठ मानेने बोलू नका, कारण पूर्वेकडून किंवा पश्चिमेकडून किंवा दक्षिणेकडूनही उंचावणे होत नाही, परंतु देव न्यायाधीश आहे, तोच एकाला नीच करतो व दुसऱ्याला उंच करीतो. यामध्ये फक्त उत्तरेचा उल्लेख केलेला नाही आणि मी असे म्हणेन की वर पाहण्याचा विचार या वचनांमधून मांडण्यात आला आहे. देवाचे सिंहासन अवकाशापलीकडे आहे. उत्तरेकडून तुफानाचा वारा आला, त्यावरून देवाच्या सिंहासनापासून काही जोरदार हालचाल होत असल्याचे दिसते. तो देवाचा न्यायदंड आहे. त्यानंतर आपण वाचले की तेव्हा एक विशाल मेघ येत असून त्यामध्ये लपेटलेला एक अग्निगोल होता. त्याभोवती प्रभा फाकली असून अग्नीच्या मध्यभागातून तृणमण्यासारखे तेज झळकत होते. यातील एक गोष्ट सर्वात प्रथम आमच्या लक्षात येते, ती ही की प्रकट करणारा आणि लपवणारा प्रकाश त्या ठिकाणी झळकत होता. तो काही झाकणारा पण काही ठिकाणी झळकणारा असा सूर्यापेक्षा तेजस्वी असा तो प्रकाश होता. विजेप्रमाणे तप्त होऊन प्रकाशमान झाल्यासारखा तो होता. पवित्र शास्त्र आम्हाला इब्री लोकासपत्र 12 आणि 29 वचनात सांगते. इब्री लोकासपत्र 12 29 वचन, आमचा देव भस्म करणारा अग्निही आहे. तसेच योहानाचे पहिले पत्र 1 आणि 5 वचन सांगतं की देव प्रकाश आहे. तसेच पॉल म्हणतो की त्याच्या हृदय परिवर्तनाच्या वेळेस त्याने सूर्याच्या तेजापेक्षा प्रखर असा आकाशाचा प्रकाश पाहिला. या सर्व संदर्भावरून दिसून येते की देवाची समक्षता अभेद्य आहे. तसेच आपण 13 आणि 14 ही वचने अधिक संदर्भाकरिता वाचू शकता. प्रेषितांची कृत्ये 26 13 आणि 14 वचने. आता एस्केलचे पुस्तक 1 आणि 5 वचन आम्हाला सांगतं, त्याच्या मध्यभागी 4 प्राण्यांच्या आकृतीसारखे काही नजरेस पडले. दिसण्यात ते मनुष्याकृती होते. श्रोत्यांनो, हे वचन आणि सव्वीसावे वचन जे मनुष्याकृतीविषयी सांगते ते ख्रिस्ताच्या देह धारण करण्याविषयी सांगते. योहान कृष्णवर्तमान पहिला अध्याय 14व्या वचनात आपण वाचतो की शब्द देहधारी झाला व त्याने आम्हामध्ये वस्ती केली. यशयाचे पुस्तक 52 अध्याय आणि 7वं वचन आम्हाला सांगतं. यशयाचे पुस्तक 52 अध्याय आणि 7वे वचन जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करतो, शुभवृत्त विदित करतो, तारण जाहीर करतो, तुझा देव राज्य करीत आहे असे सिओनास म्हणतो, त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात. देव या पृथ्वीवर मानव बनून आला. पॅलेस्टाईनच्या धुळीच्या रस्त्यांवरून तो चालला आणि शेवटी त्याच्या पायात खिळे भोसकण्यात आले. एहेजकेलचे पुस्तक 1 अध्याय आणि 10व्या वचनात एहेजकेल सांगतो, त्या चौघांच्या मुखांपैकी एक मुख मनुष्याचे होते, त्या चौघांचे उजव्या बाजूचे एक मुख सिंहाचे होते, त्या चौघांच्या डाव्या बाजूचे एक मुख बैलाचे होते आणि त्या चौघांचे एक मुख गरुडाचेही होते, अशी त्यांची मुखे होती. यांची तुलना प्रकटीकरणाच्या 4व्या अध्यायातील 6 ते 8 या वचनांशी करा. ही चार मुखे प्रभू येशू ख्रिस्ताच्या चार पैलूंचे दर्शन चार शुभवर्तमानात होते त्यांची आठवण करून देतात. त्याचे राजेपण मत्तयाच्या शुभवर्तमानात प्रकट झालेले आहे. या ठिकाणी सिंहाचे मुख त्याचे प्रतीक आहे. त्याचे सेवकपण जे मारकृत शुभवर्तमानात प्रकट झाले आहे त्याचे या ठिकाणी प्रतीक आहे बैल. त्याचे परिपूर्ण मानवपण लुकृत शुभवर्तमानात प्रकट झालेले आहे. मनुष्याचे मुख हे त्याचे या वचनात प्रतीक आहे. योहान कृष्णवर्तमानात प्रकट झालेले त्याचे देवत्व या ठिकाणी उडणाऱ्या गरुडाच्या मुखाद्वारे प्रतीत झाले आहे. एदेन बागेतील जीवनवृक्षाचे संरक्षण करण्याकरिता जे करूप होते त्यांच्या वर्णनाशी हे चार जिवंत प्राण्यांचे वर्णन मिळते जुळते आहे. ते माणसाला देवापासून लपवित नव्हते, ते मार्ग उघडा ठेवत होते. एदेन बाग सोडल्यावर पुन्हा मागे वळून आदम व हवा यांनी काय पाहिले? ज्या प्राण्याची कातळी त्यांनी पांघरलेली होती तो वधलेला प्राणी त्यांनी पाहिला आणि छाया धरणारे करूप देवाकडे जाण्याचा मार्ग मोकळा ठेवत असलेले त्यांनी पाहिले. माणसाच्या पापाचे प्रायश्चित रक्ताद्वारे होते. जेव्हा मोशेने दयासन बनवले तेव्हा त्याच्यावरती त्याने करूबई बनवले. ते तेथून अर्पणाच्या रक्ताकडे जे आदम व हवेने पाहिले ते पाहत होते. माणूस केवळ रक्ताच्याद्वारे देवापर्यंत पोहोचू शकतो. प्रभू येशूने म्हटले, माझ्याकडे आल्यावाचून कोणीही पित्याकडे जाऊ शकत नाही. एहेजकेलचे पुस्तक 1 अध्याय 12 वचन सांगते की ते प्रत्येक पाहिजे त्या आपल्या मुखाच्या दिशेने नीच समोर जात, आत्माने तिकडे जात, चालताना वळत नसत. परमेश्वर आपला उद्देश साध्य करण्याकरिता न अडखळता आपला मार्ग न चुकता या जगामध्ये सिद्ध करीत आहे. त्याला कोणी रोखू शकणार नाही आणि त्याला काहीही बहकवू शकत नाही. तुमच्या व माझ्या जीवनासाठी ही देवाचा एक विशिष्ट हेतू आहे आणि तो हेतू तो निश्चित साध्य करेल. पण त्यासाठी आम्ही स्वतःला उपलब्ध करून घ्यायला हवे. त्यात आमचाच अधिक फायदा आहे. इफिसकरासपत्र 1 अध्याय आणि 4व्या वचनात आपण वाचतो. इफिसकरासपत्र 1 अध्याय 4थे वचन, आपण प्रेमामध्ये त्याच्या दृष्टीने पवित्र व निर्दोष व्हावे म्हणून त्याने सृष्टीच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडले आणि पुढे त्याने सांगितले आहे की त्याच्या कृपेच्या महिम्यासाठी त्याने आम्हाला आगाऊ नेमले. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, देवाच्या दृष्टीने पवित्र व निर्दोष होण्याकरिता, त्याच्या कृपेचा महिमा होण्याकरिता तुम्हाला व मला ख्रिस्ताच्या नीतिमत्वाची गरज आहे. आणि जर ख्रिस्ताचा आम्ही तारणारा म्हणून स्वीकार केला असेल तर आम्हाला ते नीतिमत्व प्राप्त होते. परंतु आम्हाला ख्रिस्तामध्ये पवित्रीकरणाची ही गरज आहे. म्हणजे आमच्यातील जुना माणूस, आमचा जुना स्वभाव पवित्र आत्म्याच्या साह्याने नष्ट करून आमच्यामध्ये नवा ख्रिस्ताची चित्तवृत्ती असलेला माणूस निर्माण व्हायला हवा. तरच आमच्याकडून देवाचे हेतू सिद्ध होतील आणि ते हेतू साध्य होण्यातच आमच्या जीवनाचे सार्थक आहे. जर देवाचे गौरव आमच्याद्वारे होत नसेल, जर त्याच्यासमोर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही पवित्र व निर्दोष असू शकत नाही, तर आमच्यामध्ये व प्राण्यांमध्ये मला काही फरक दिसत नाही. आम्ही ती उंची गाठावी अशी देवाची आम्हा प्रत्येकाविषयीची इच्छा आहे, तशी योजना आहे. पुढे 13 आणि 14 वचने वाचूया. एहेजकेलचे पुस्तक 1 अध्याय 13 आणि 14 वचने, त्या प्राण्यांचे रूप म्हटले तर अग्नीच्या इंगळासारखे मशालीसारखे दिसत होते. अग्नी त्या प्राण्यांमधून खेळत होता. तो धगधगीत असून त्यातून विथुलत्ता निघत होती. ते प्राणी विजेसारखे नागमोडीच्या गतीने इकडून तिकडे धावत. हा देवाच्या गौरवाचा, त्याच्या व्यक्तित्वाचा फार महान विलक्षण असा दृष्टांत आहे. पवित्र शास्त्र आम्हाला योहान कृष्णवर्तमान 8 आणि 12 वचनात सांगते की प्रभू येशूने म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. यातून देवाचे नीतिमत्व व त्याचे पावित्र्य प्रगट होते. योहानाचे पहिले पत्र 1 आणि 7 वचन सांगतं, पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालतो तर आपली एकमेकांबरोबर भागी आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. जर ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आमची खंडणी भरून सुटका करण्यात आली नसती आणि ख्रिस्ताचे नित्यमत्व आमच्यावर पांघरण्यात आले नसते तर आम्ही देवाच्या पावित्र्याने भाजून निघालो असतो. लक्षात घ्या श्रोत्यांनो की या दृष्टांतामध्ये आपण प्रत्यक्ष देवाला पाहत नाही, त्याचे या दृष्टांतात वर्णन केलेले आहे. कोणीही कधीही देवाला आतापर्यंत पाहिलेले नाही ही गोष्ट सत्य आहे. मोशेने त्याला विनंती करून म्हटले, तुझे गौरव मला दाखव. तेव्हा देवाने त्याला खडकाच्या एका भेगेमध्ये लपवले. त्यामुळे मोशेने केवळ देवाचे गौरव पाहिले, त्याने देवाचे व्यक्तित्व पाहिले नाही. देवाने तेव्हा काय सांगितले ते आपण निर्गमचे पुस्तक 33:18-23 या वचनांमधून वाचू शकतो. देवाने त्याला म्हटले, तू माझे मुख पाहू शकणार नाहीस कारण माझे मुख पाहून कोणी मनुष्य जिवंत राहावयाचा नाही. परमेश्वर कसा दिसतो हे आम्हाला ठाऊक नाही. प्रभू येशू मानव बनून आला तेव्हा तो कसा दिसत होता हे देखील आम्हाला ठाऊक नाही. परंतु देवाला पाहण्याची एक ओढ मानवी हृदयाला आहे. जरी मूर्ती विकृत आणि देवाचे अयोग्य अशुद्ध प्रतिनिधित्व करणाऱ्या असल्या तरी त्यातून एक गोष्ट दिसते की देवाला पाहण्याची माणसाची इच्छा आहे. तरीही आपल्या स्वतःला माणसासमोर देवाने प्रगट केलेले नाही. एस्केलचे पुस्तक 1:15-16 वचने सांगतात की मी त्या प्राण्याकडे पाहिले, तो त्याजवळ त्यांच्या चारही मुखाच्या बाजूस भूमीवर एक एक चाक होते. ती चाके व त्यांचा घाट ही वैरगुमण्यासारखी दिसत होती. त्या चोहोंचा आकार एकच होता. त्यांचा आकार व घाट जणू काय चाकात चाक असा होता. मला आपणाला पुन्हा एकदा सांगू द्या श्रोत्यांनो की आधुनिक तंत्रज्ञान व चाकाचा शोध ह्यांच्याविषयी हे भविष्य नाही. मला असं खात्रीने वाटतं की फार प्राचीन काळी माणसाने जेव्हा झाड तोडले, बुंद्याचा काही भाग कापला, तेव्हा एक चाकी हातगाडी निर्माण करण्यात आली. नंतर त्याने त्याला दोन चाके जोडली तेव्हा बैलगाडी तयार झाली आणि जेव्हा त्याने चार चाके जोडली तेव्हा मोटरगाडी तयार झाली. अशा प्रकारे जर तुम्ही या दृष्टांताचा अर्थ लावणार असाल तर मला आपणाला सांगू द्या की तसा अर्थ मूर्खपणाचा वेडसर अर्थ आहे. ही चाकामधली चाके काय आहेत हे समजण्यासाठी आम्ही पुढची काही वचने वाचायला हवीत. 1 अध्यायातील 18 वचन सांगतं, चाकांच्या धावा पाहिल्या तर त्या फार उंच व भयानक होत्या. त्या चोहोंच्या धावांसभोवती सर्वत्र डोळे होते. श्रोतेनं मला वाटतं की हे वचन देवाच्या सर्वज्ञानी असण्याविषयी आम्हाला सांगते. परमेश्वर हा बुद्धिमान उद्देश असणारा देव आहे. ध्येयहीन असा प्रवास करणाऱ्या विश्वामध्ये तुम्ही व मी राहत नाही. देवाने जो प्रत्येक अणू तयार केला आहे त्यामागे काही हेतू आहे, उद्देश आहे. देवाच्या योजनेत व कार्यक्रमामध्ये तुमच्यासाठी त्याचा काही उद्देश आणि हेतू आहे. तुम्ही व मी जिवंत आहोत या सत्यावरूनच हे स्पष्ट होते की आम्ही देवाचा हेतू सिद्ध करण्यासाठी आहोत आणि परमेश्वर आपल्या बुद्धिचातुर्याने आपला उद्देश या जगामध्ये पूर्णत्वास नेत आहे. त्यासाठी त्याची नजर सर्वत्र आहे. पुढची वचने वाचूया, 19-20 वचने. ते प्राणी चालत तेव्हा चाकेही त्यांच्याबरोबर चालत आणि ते जमीन सोडून वर चढत तेव्हा चाकेही चढत. जिकडे आत्माने तिकडे त्याच्या गतीच्या रोखाने ते जात त्यांच्याबरोबर चाकेही उचलत कारण त्या प्राण्यांचा आत्मा त्या चाकांमध्ये होता. या वचनांवरून आम्हाला देवाचे अथक सामर्थ्य व कार्यशीलता दिसून येते. आपला देव सर्वसामर्थ्यशाली देव आहे. प्रभू येशूने मत्तै कृष्णवर्तमान 28:18 वचनात म्हटले, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. परमेश्वर पुढे चालत आहे, तो आपला उद्देश परिपूर्ण करेल. प्रगटीकरणाच्या पुस्तकातील 4 अध्यायात एस्केलच्या दृष्टांतातील या चार प्राण्यांविषयी आम्हाला पुन्हा वाचायला मिळते. देवाच्या सिंहासनाचे संरक्षण करण्यासाठी त्यांची नेमणूक केलेली आहे. आणि संरक्षण करीत असताना ते दोन गोष्टी करतात. पहिली गोष्ट ही की ते पापामध्ये राहणाऱ्या माणसाला देवाच्या समक्षतेत येऊ देत नाहीत. आणि दुसरी गोष्ट ही की ज्या मार्गाने माणसाने यायला हवे तो मार्ग ते दाखवतात. मला आपल्या स्वर्गीय घरी जाण्यासाठी वधस्तंभाचाच मार्ग स्वीकारायला हवा, याशिवाय वेगळा मार्ग नाही. आणि तो मार्ग करूब दाखवतात. तथापि मला वाटतं श्रोत्यानो की यापेक्षा अधिक महान असे काहीतरी येहेजकेलाने पाहिले. त्याने हे करूब जगाच्या वर असलेले असे पाहिले. अवकाशातून जाणारी ही घाणेरडी पृथ्वी, तिच्यावर आपली दया विस्तारताना येहेजकेलाने करूबांना पाहिले. कोणी असे म्हटले आहे की जगातील माणूस हा दुय्यम दर्जाच्या ग्रहावर त्याच्या बाह्य त्वचेवर फुटलेले पेव मात्र आहे. परंतु जेव्हा येशू ख्रिस्त या जगात मरण पावला तेव्हा देवाने या संपूर्ण जगाचे एक दयासन बनवले. आज देवाने या संपूर्ण जगावर पाखर घातले आहे. आणि जो पापी ख्रिस्ताद्वारे त्याच्याकडे येतो त्याचा स्वीकार करण्यास तो सिद्ध आहे. देवाची प्रीती फार फार खोल आहे आणि ती अगदी आशाहीन असलेल्या अपराधाला स्पर्श करू शकते, त्याला एक नवीन जीवन देऊ शकते आणि त्याचे हृदय परिवर्तन करू शकते. येहेजकेलचे पुस्तक पहिला अध्याय 26-27 वचने सांगतात, त्यांच्या डोक्यांवर असलेल्या चांदव्यावर निलमण्याच्या सिंहासनासारखे काही दिसत होते आणि त्या सिंहासनावर पुरुष असल्याचा भास होत होता. त्याच्या ठाई सर्वत्र तृण मण्याच्या तेजासारखा अग्नीचा भास मला झाला. त्याच्या कमरेपासून वर व त्याच्या कमरेपासून खाली अग्नीचा भास मला झाला व त्यांच्या भोवती प्रभा चमकत होते. येहेजकेलाने वर्णन केल्याप्रमाणे आपणही आपल्या कल्पनेच्या नजरेने निलमण्याचे सिंहासन अग्नी व तेजाने मंडित झालेले असे पाहू शकतो. त्याचा प्रकाश डोळे दिपवणारा आणि त्या सिंहासनाला अस्पष्ट करणारा असा होता. ते सिंहासन प्रचंड सामर्थ्याने भरलेले होते. ते रथासारखे चालत होते परंतु ते पृथ्वीपासून दूर जात नव्हते तर ते पृथ्वीकडे येत होते. मला जगाच्या वर असलेले करूप दिसतात. मी तो कोकरा, तो वधस्तंभ व ते रक्त पाहते. मला ते दयेचे सिंहासन दिसते. श्रोत्यानो, आमच्यासाठी प्रभूजवळ दया आहे आणि ती विपुल दया आहे. प्रत्येक जण जो पापाने पिडिलेला आहे त्याने प्रभूकडे यावे, कारण त्याच्याजवळ विपुल दया आहे. रोमकरासपत्र 9:15 पौलाने लिहिले, तो मोशेला म्हणतो, मी ज्याच्यावर दया करीन त्याच्यावर करीन आणि ज्याच्यावर करुणा करीन त्याच्यावर करीन. आणि आम्हाला येहेजकेलचे पुस्तक 18:20 सांगण्यात आले आहे की जो जीवात्मा पाप करेल तोच मरेल. परमेश्वर फक्त इस्रायलाच्या घराण्यालाच नव्हे तर संपूर्ण जगाला सांगत आहे की तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. पुढे 28 वचन, पावसाच्या दिवशी मेघात दिसणाऱ्या धनुष्याप्रमाणे त्याच्या भोवती प्रभा फाकलेली मला दिसली. परमेश्वराच्या तेजाचे हे दर्शन होते ते पाहून मी उपडा पडलो व कोणा बोलणाऱ्याची वाणी माझ्या कानी आली. श्रोत्यानो, देवाच्या गौरवाच्या स्वरूपासारखा हा दृष्टांत होता. मूशे, दावीद, यशया किंवा दानियल यांच्याही पेक्षा अधिक येहेजकेलाने पाहिले. त्याने देवाचे गौरव आपल्या दृष्टांतात पाहिले. त्याने देवाला प्रत्यक्ष पाहिले नाही तर त्याने त्याचे गौरव पाहिले. देवाची समक्षता त्या ठिकाणी होती. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला आणि त्याने मानवरूप धारण केले तेव्हा त्याचे गौरव दिसू शकले नाही. येहेजकेलाने प्रभूचे गौरव पाहिले आणि तो लिहितो, जेव्हा मी ते पाहिले तेव्हा मी उपडा पडलो. स्पष्ट आहे की या दृष्टांताचा येहेजकेलावर प्रचंड प्रभाव पडला आणि त्याचा प्रभाव तुमच्यावर माझ्यावर अशा प्रकारे व्हायला हवा की आम्ही त्याला म्हणावे, प्रभू, मी हरवलेली व्यक्ती आहे, मरणाच्या मार्गाला लागलेली व्यक्ती आहे आणि मला तुझी गरज आहे. मी तुझ्याकडे वळू इच्छिते, मी तुझ्याकडे वळू इच्छितो. जुन्या करारात आम्हाला वाचायला मिळते की जेव्हा कधी लोक देवाच्या समक्षतेत आले तेव्हा ते उपडे पडले. ही गोष्ट येशायाच्या बाबतीतही घडली. तो म्हणाला, हाय हाय, माझे आता वाईट झाले, का तर मी अशुद्ध ओठाचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठाच्या लोकात राहतो आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज ह्यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. देवाच्या समक्षतेत येताच तो जमिनीवर उपडा पडला. दानिलाची देखील ही स्थिती झाली. पातम बेटावर असताना देवाच्या प्रगटीकरणाच्या वेळेस योहानही देवासमोर उपडा पडला. आमच्या अत्यंत पवित्र प्रभू परमेश्वराचे केवढे विलक्षण महान असे वर्णन या ठिकाणी आहे. मी सीमारेषेवर आहे आणि ख्रिस्त म्हटलेल्या खडकाच्या भेगेत मला लपविण्यात आलेले आहे. याबद्दल मी देवाचे आभार मानते. एक दिवस मी माझ्या तारणाऱ्या देवाला समोरासमोर पाहिन, तोपर्यंत मला आपले तारण भीत भीत थरथर कापत साधायचे आहे. आपण आता एस्केलच्या दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास सुरू करूया. दुसऱ्या व तिसऱ्या अध्यायात आम्ही एस्केलाचे पाचारण आणि सेवेकरिता त्याला देवाने सामर्थ्य बहाल करणे या दोन महत्वाच्या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. दुसरा अध्याय पहिलं वचन सांगतं, तो मला म्हणाला, मानवपुत्रा तू आपल्या पायांवर उभा राहा म्हणजे मी तुझबरोबर बोलेन. आपण आताच पाहिले की एस्केलाला जेव्हा देवाच्या गौरवाचे दर्शन झाले तेव्हा तो उपडा पडला आणि त्याने एक वाणी ऐकली. त्या वाणीने त्याला उभे राहण्यास सांगितले. आता लवकरच त्याला देवाचे पाचारण होणार होते, त्याची नेमणूक करण्यात येणार होती व त्याला कार्यासाठी सामर्थ्य बाहेर करण्यात येणार होते. त्याला देवाने मानवपुत्र असे संबोधले आहे. हे सन्मानवाचक नाव एस्केलाच्या पुस्तकात अगदी बरोबर 100 वेळा सापडते. दानिएलासही मानवपुत्र या नावाने संबोधण्यात आले आहे. जुन्या करारातील फक्त या दोन पुरुषांना या नावाने संबोधण्यात आले आहे. याच नावाने प्रभू येशूने स्वतःची ओळख दिलेली आहे. नवीन करारात त्याने 86 वेळा हे नाव स्वतःसाठी वापरले. त्याचा अव्हेर, त्याची अवहेलना व त्याला उंचावणे या तीन गोष्टी त्याच्या या नावातून प्रकट होतात. तो मानवपुत्र आहे. एस्केलालाही पुष्कळ त्रासातून जावे लागले. नंतर दुसरं वचन पहा काय सांगतं, तो मजबरोबर बोलत असता आत्म्याने माझ्या ठाई प्रवेश करून मला माझ्या पायांवर उभे केले, तेव्हा त्याचे बोलणे मला ऐकू आले. देवाच्या आत्म्याने एस्केलाला जे काम सांगितले ते करण्यासाठी त्याने त्याला सामर्थ्य दिले. माझा विश्वास आहे श्रोत्यानो की जर परमेश्वर एखादे काम, एखादी सेवा करण्यासाठी तुम्हाला पाचारण करीत असेल तर ते करण्यासाठी तो तुम्हाला सामर्थ्यही देईल. खरे तर देवाचे काम फक्त देवाच्या सामर्थ्यानेच आम्हाला करता येते आणि देवबाप विश्वासयोग्य आहे. तो आम्हाला सामर्थ्य पुरवतो. परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देव.
श्रोत्यानो, बायबल म्हणजे पवित्र शास्त्रावर आधारित हा रेडिओ कार्यक्रम ऐकत असताना आपल्या मनामध्ये लालसा जागृत झाली असेल अधिक सखोल माहिती मिळवायची, झाली ना? अरे मग वाट कसली बघता? आम्हाला लिहा. आमचा पत्ता आहे कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेझनबाग, नागपूर 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
श्रोतांनो, तर पुन्हा भेटूया याच वेळी. आपला निरोप घेण्याची परवानगी द्या. तोपर्यंत नमस्कार.